chinimandi.com पॉडकास्ट। योगी सरकार देणार रेशन बरोबर स्वस्त दरामध्ये साखर। उत्तर प्रदेशाच्या रेशन दुकानावर आता गहू आणि तांदळाबरोबरच साखर उपलब्ध होणार आहे। पहिल्या टप्प्यात योगी सरकारने प्रत्येक अंत्योदय कार्ड धारकाला अनुदानाच्या दराने महिन्याला 1 किलो साखर देण्याचा निर्णय घेतलाय। अलीगढ डिव्हिजन मध्ये जवळपास 96,204 अंत्योदय कार्ड धारकांना या योजनेचा लाभ होईल, ज्यामध्ये अलीगढ जिल्ह्यातील 24,596 कार्ड धारक, एटामधून 27,164, कासगंज मधून 27,593 आणि हाथरस मधून 16,851 सामील आहेत। साखरेचे वितरण ऑक्टोबर मध्ये सुरू होईल। योगी सरकारच्या आदेशावर अन्न व पुरवठा विभागाच्या आयुक्तांकडून एक पत्र जारी करून सर्व अंत्योदय कार्ड धारकांना प्रति महिना 1 किलो साखर वितरित करण्याचे निर्देश दिले गेले आहेत।